हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.
खरं बोलते मी, जे तुम्ही करू शकत नाही ते करण्यात तुमचं अख्खं आयुष्य घालवू नका. आपण आपल्या जीवनावर प्रेम करायला हवं, आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा. आहात त्यापेक्षा वेगळं करण्याच्या प्रयत्नात तुम्ही जीवनाचा आनंद नाही लुटू शकणार आहोत. बघा, एके दिवशी देवाने हा छोटासा संदेश माझ्या मनामध्ये रुजवला आणि तो मी लिहून ठेवलाय. तो म्हणजे स्वतःच्या मर्यादेत रहा. असं समजा की तुम्ही कार चालवताय आणि जेव्हा तुम्ही तुमची वेगमर्यादा ओलांडता तेव्हा कदाचित तुमच्या कारला टक्कर लागू शकते किंवा अपघात होऊ शकतो. आणि आपल्या आयुष्याचंही असंच असतं बरं का. आपल्याला आपली मर्यादा कळली पाहिजे आणि त्या मर्यादेतच आपण राहायला हवं. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की तुमची आवडती जागा कोणती आहे किंवा तुम्ही नेमकं काय करायला हवं किंवा तुमच्याकडे असं काय आहे किंवा कोणते कलागुण आहेत, तेव्हा सैतान तुम्हाला तुमच्या मार्गावरून भरकटवण्यासाठी काहीही करू शकतो. आणि मग काय होतं की आपण इतरांसोबत स्वतःची तुलना करू लागतो आणि कदाचित ते जे करत असतात ते आपण करत नसतो. आपल्याला वाटतं ते जे करतात ते आपल्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे किंवा आपल्यापेक्षा ते चांगलं करतायत. आणि मग आपण त्या जाळ्यात अडकत जातो. आणि बघा, प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात एकदा तरी हे करतोच, पण काही लोकांसाठी ती आयुष्यभराची समस्या असते. ते जसे जसे नाही तसंच वागू पाहतात आयुष्यभर. आपल्याला वाटतं की आपण तसं असावं, इतरांसारखं असावं, त्यांच्यासारखं दिसावं, यांच्याप्रमाणे काम करावं, किंवा तो जे करतोय ते करू पाहतो आपण. आणि आपण केवळ असा विचारच करत नाही तर सगळ्यात मोठी चूक माणूस काय करतो तर ती म्हणजे आपण एखादी चांगली गोष्ट करत असू तर इतरांनीही ती गोष्ट तशीच करावी असं वाटतं आपल्याला. बरोबर बोलते ना मी. तुमच्यापैकी किती जण ज्यांचे तुमच्याशी संबंध आहेत त्यांच्यावर तुम्ही वैतागता कारण ते तुमच्याप्रमाणे वेगाने काम करत नाहीत, ते तुमच्याप्रमाणे काम करत नाहीत आणि त्यांना ते जमतच नाही. कदाचित ती तुमची मुलं असतील, कदाचित तुम्ही जिच्याशी लग्न केलंय ती व्यक्ती. आपण लग्न करतो अशा माणसाच्या प्रेमात पडतो ज्यांचा स्वभाव आपल्यापेक्षा भिन्न असतो. आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी लग्न करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला बदलू पाहता, तुमच्यासारखं बनवू पाहता. आणि ही सगळ्यात मोठी चूक असते कारण आपण आपल्या स्वभावाच्या विरुद्ध व्यक्तीच्या प्रेमात पडतो कारण त्यांना आपली गरज असते. आपल्यामध्ये काही गुण असतात, इतरांमध्ये काही गुण असतात आणि देवाची अशी मनापासून इच्छा आहे की प्रत्येक जण आपल्याकडे जे आहे ते सोबत घेऊन यावं आणि तुलना न करता एकत्रितपणे काम करा. आपली योग्यता आणि मूल्य आपल्या कामावर नाही आहे तर आपण एकत्र काम करतो त्यावर असतं हे लक्षात घ्या तुम्ही. मी हे पुन्हा सांगते, तुमच्या कामाने, तुमच्या कारकिर्दीने तुमची योग्यता किंवा मूल्य ठरत नसतं हे लक्षात घ्या. आमीन. आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहून हा विचार करणं सोडावं की जग असं मानतं की ते जे काम करतायत ते खूपच महत्वाचं आहे. तुम्ही ऐकलं ना मी काय म्हणाले ते? जग असं मानतं की ते करत असलेलं काम खूपच महत्वाचं आहे. त्या कामामुळे ती व्यक्ती आपल्यापेक्षा महत्वाची होते किंवा आपल्यापेक्षा चांगली होते. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपण काय करावं याबद्दल देवाचं काय म्हणणं आहे आणि आपण तेच ऐकून तेच करायला हवं. मी इथे उभी आहे याचं कारण देवाने हे काम मला नेमून दिलेलं आहे. मी जे बोलते ते लोक ऐकतात. समजा मी चांगली गायिका असते, मी नाही आहे पण असते, तर लोक असेच गुंगून गेले असते कदाचित. बघा, कदाचित इथे उपस्थित असलेल्या काही लोकांचं काम इथे थांबून ही जागा स्वच्छ करणं असेल. कदाचित आपण गेल्यावर ते सगळी जागा स्वच्छ करतील, केर काढतील आणि ते खूप महत्वाचं असेल. लोक असा विचार करतात की अरे मी तर केवळ चौकीदार आहे. आणि बायका जेव्हा हे म्हणतात तेव्हा मला आवडत नाही की मी तर घरीच बसून असते. एक सांगू का, जेव्हा तुम्ही असं म्हणता मी फक्त हेच करतो तेव्हा तुम्ही स्वतःला उगाच कमकुवत समजता आणि तुम्ही स्वतःला योग्य समजत नाही. एक सांगू का तुम्हाला, मी जेव्हा माझ्या 3 मुलांसोबत घरी असायचे आणि तेव्हा खरंच मी सांगते की मी कधीच मी फक्त एवढंच करते असा शब्द मी वापरला नाही, कारण यामुळे आपल्यात पराभवाचे भाव निर्माण होतात. कारण हे खूप मोठं काम आहे अहो. तुम्ही फक्त गृहिणी म्हणून घरी राहत नाही, तुम्ही आई आहात, तुम्ही किती लोकांची काळजी घेताय आणि एक स्त्री कितीतरी गोष्टी सांभाळत असते आणि त्या खूप मौल्यवान असतात अहो, खूपच मौल्यवान. स्त्री अशा अनेक कामं करते. स्त्रीकडे प्रेमळ मन असतं, ती कितीतरी गोष्टी सांभाळते. तर माझं आजचं मुख्य ध्येय आहे की तुम्ही सगळे इथून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करा. माझी इच्छा आहे की तुम्ही इथून जाल तेव्हा तुम्हाला ही जाणीव व्हावी की तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना करायची गरज नाही आणि तसा तुम्हाला अधिकारही नाही. आणि जर तुम्ही असं कराल तर इतरांसोबत स्वतःची तुलना करून नाराज होऊ नका. तुम्ही त्यांच्यासारखं दिसायची गरज नाही, त्यांच्यासारखी कृती करायची, त्यांना जे माहिती आहे ते माहीत करून घेण्याची, ते जे करतात तेच करायची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहा. तुम्ही जसे आहात त्याबद्दल लाज बाळगू नका. तुम्ही तुमच्यासारखे वागा, कारण इतर लोक त्यांच्यासारखे वागत आहेत म्हणून. आमेन. जर तुम्हाला स्वतःची अशी एक मर्यादा असेल, तुम्ही इतरांच्या शर्यतीत धावण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही नक्कीच स्वतःसाठी अडचणी निर्माण कराल. आणि मी एक सांगते, आज इथे बसलेले काही लोक जे इतर माध्यमांद्वारे मला ऐकतायत पाहतायत, त्यांना मी सांगेन की एकाच कारणाने तुम्ही दुःखी आहात, कारण तुम्ही जे नाही ते होऊ पाहताय. म्हणजे हेच एक महत्वाचं कारण आहे. आणि तुम्ही ते चुकीच्या गोष्टींसाठी करता, कारण तुम्हाला वाटतं की तुम्ही ते करावं, कारण लोक तुम्हाला म्हणतात की तू हे केलं पाहिजेस, तू ते करायलाच हवं, किती छान आहे ते, प्रत्येक जण करतो, त्याला वाटतं इतरांनीही ते करावं. पण खरं तर त्याची गरज नसते हो. बघा, मी चर्चमध्ये बसायचे आणि विचार करायचे की देवा, मला तिच्यासारखं गाणं गाता आलं असतं तर काय गोड आवाज आहे तिचा, मला तिच्यासारखं गाता यायला हवं होतं. आणि बघा, देवाने मला सांगितलं, तो म्हणाला, एक सांगू, तू त्या कलागुणांचा आनंद घ्यावास म्हणून मी इतरांना ते कलागुण दिलेत ना जॉयस, तू त्यांचा मत्सर करावास म्हणून नाही ना. तर माझ्याकडे संभाषणाची कला आहे, म्हणून आज मी इथे तुमच्याशी संवाद साधून देववचनांबद्दल काही सांगतेय ना, ज्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित कळेल. तुम्ही फक्त एकच करा, तिथे शांतपणे बसा आणि माझ्या कलागुणांचा आनंद घ्या ना. माझे गुण दाखवण्यासाठी मला कृती करावी लागेल, तुम्हाला आनंद घ्यायचा आहे फक्त. आणि तुमचे गुण दाखवण्यासाठी तुम्हाला कृती करावी लागेल, मला फक्त आनंद घ्यायचा आहे त्यावेळी. आणि मी तुम्हाला असं सांगेन की देवाने तुमच्यासाठी चांगली योजना आखण्याआधी तुम्ही एक गोष्ट नीट समजून घ्या की तुम्ही स्वतःचा स्वीकार करा. आमीन. तुम्ही असं नाही म्हणू शकत की हो, मला अगदी तुझ्यासारखं व्हायचंय, मी पुढची जॉयस मार होणार आहे, पण मला नाही असं वाटत. म्हणजे मला वाटतं की माझ्यासारखी मीच आहे आणि तुम्ही जे काही कराल, मला वाटतं तुम्ही ते माझ्यापेक्षा उत्तम प्रकारे करू शकाल. उगाच इतरांसारखं होण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्यातलं उत्कृष्ट ते देण्याचा प्रयत्न करा ना तुम्ही. आणि स्वतःबद्दल लाज बाळगणं सोडा. आमीन. तुम्ही जे चांगलं करू शकता ते करा. तुम्हाला जे चांगलं जमतं ते करायला घाबरू नका, कारण आपण खुश राहावं अशी देवाची इच्छा आहे, आपला विश्वास आहे का यावर. बघा, ज्यामुळे तुम्ही दुःखी होता असं काम देव तुमच्यावर लादतोय असं वाटतंय का तुम्हाला? विचार करा, असे कितीतरी लोक आहेत ज्यांना जरा जास्त पैसे मिळतात म्हणून त्यांना आवडत असलेलं काम न करता त्यांना न आवडणारं काम ते करू पाहतात. आणि हे म्हणजे हे उपयोगाचं नाही, मी पुन्हा सांगते तुम्हाला हवं तर. एक सांगू का, कितीतरी लोकांना त्यांचं काम आवडत नाही. मला माझं काम आवडत नाही, मला माझा बॉस आवडत नाही, माझे सहकारी आवडत नाही, काम करताना ड्राईव्ह करायला लागतं. आपण आपल्या आयुष्याचा आणि कामाचा तिरस्कार करावा असं नाही वाटत हो देवाला. मग मी म्हणते की मग तुम्ही दुसरं एखादं काम का नाही करत बरं सांगा. अहो ते काय आहे ना, मला या कामाचे बरेच पैसे मिळतात, कसं कसं सोडू बरं हे काम? एक सांगू का, पैशापेक्षा आनंद खूप मोठा असतो बरं का? हो अर्थात अर्थात हे खरं आहे की आपल्याला पैशांची गरज असते, पण तुम्ही तुमचे खर्च कमी करा. जे काम तुम्हाला आवडत नाही, ज्या कामाची तुम्हाला भीती वाटते, ते काम करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा नवीन काम शोधा, चालेल ते एक वेळ. मला आशा आहे की आज कोणीतरी माझ्यामुळे निर्णय घेईल आणि ते धाडस करून जे काम त्यांना आवडत नाही ते सोडून देतील. ते खरं बोलते मी, जे तुम्ही करू शकत नाही ते करण्यात तुमचं अख्खं आयुष्य घालवू नका हो. आपण आपल्या जीवनावर प्रेम करावं आणि आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा. वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंदच लुटू शकत नाही. देव नेहमीच आपल्यावर कृपा करतो आणि अनेक लोकांना आयुष्यात नेमकं काय करायचंय तेच कळत नाही. ते म्हणतात की मला कळत नाहीये मी आयुष्यात काय करावं. बघा, जर तुम्हाला खरोखर कळत नसेल की काय करावं, तर या गोष्टी करा. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला कशात आनंद मिळतो ते शोधा. एक सांगू का, जेव्हा मला येशूबद्दल प्रेम वाटू लागतं, मला देवाची सेवा करावीशी वाटते, मला त्याच्यासाठी काम करावं असं वाटतं, मला जे करता येईल ते करावं असं वाटतं, मी काहीही करण्याचा प्रयत्न करते, मी अशा लोकांपैकी मुळीच नाही जे जवळजवळ अर्ध आयुष्य वाट पाहण्यात घालवतात की त्यांनी काय करावं हे देवाने येऊन त्यांना सांगावं. मी काम करत राहिले आणि चर्चकडे प्रचारकांची एक टीम होती आणि त्या टीममधले लोक आम्हाला बाहेर जाऊन पत्रकं वाटायला सांगायचे आणि ज्या चर्चमध्ये मी जायचं, सेंट लुईसचं ते चर्च, जिथे समोर एक मोठा रस्ता होता आणि ते लोक आम्हाला तिथे पत्रकं वाटायला सांगायचे. मला ते पत्रक अजूनही आठवते, पांढऱ्या पिवळ्या रंगाचं, येशूचं तुमच्यावर प्रेम असं लिहिलेलं. आणि मग आम्ही सेंट लुईसच्या रस्त्यावर जायचो आणि अनोळखी लोकांनाही ते पत्रक द्यायचो आणि म्हणायचो येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. आणि मला ते आवडायचं नाही. तुम्ही म्हणाल की येशूची शिकवण असलेलं पत्रक देण्यात न आवडण्यासारखं काय आहे, पण मला नाही आवडायचं. मला ते विचित्र वाटायचं, मी ते जबरदस्तीने करायचे काम, मला मनापासून ते करावं असं वाटायचं नाही. आम्ही थंडीत बाहेर पडायचो, कुडकुडायचो आम्ही. मला आठवते पहिलं पत्रक मी एका माणसाला दिलं, त्याने ते पत्रक पुन्हा माझ्या हातावर जोरात ठेवलं आणि म्हणाला की मला या असल्या गोष्टी मुळीच आवडत नाहीत, कळलं का? पण असे काही लोक असतात ज्यांना अशा प्रकारचा प्रचार करायला आवडतो. म्हणजे जर तुम्ही पापी असाल तर तुम्हाला त्यांच्यासोबत जायला नाही आवडणार, कारण जर तुम्ही तिथून बाहेर पडला तर तारले जा. मी घरोघरी जाऊन प्रचार केलाय, मी प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन उभी राहायचे, पण गप्प बसायचे, माझ्या बरोबरचे लोक बोलायचे. आणि आता बघा, मी 20 लाख लोकांसमोर उभी राहून बोलतीये आणि मला जराही भीती वाटत नाही, कारण देवाला जे हवंय ते मी बोलतीये हो इथे. आता तुम्ही म्हणाल 20 लाख लोकांसमोर उभी राहून बोलू शकतेस, मग एका माणसासमोर बोलायला काय झालं होतं? मला नाही माहीत. आणि मी म्हणेन मला फरकही पडत नाही. मला इतकंच माहितीये, देवाने सगळ्यांना देणगी दिली आहे, आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची गरज नाही. आपण काय चांगल्या प्रकारे करू शकतो हे शोधून काढा आणि ते केलं तरी पुरेसे. दुसरी एखादी व्यक्ती काही चांगलं करते म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे किंवा तुमच्यात काहीतरी कमी आहे असा त्याचा अर्थ नाही होत, कारण आपल्याला ते करायचंच नसतं. तसंही ऐकताय ना तुम्ही, हे ऐकून कुणाला तरी बरं वाटलं असेल. आणि मग मी बराच काळ रस्त्यावर जाऊन पत्रकं वाटण्याचं काम केलं. मला अजिबात आनंद झाला नाही, मला धास्ती वाटायची की मी हे नाही करू शकत, आणि अर्थात मला त्याचं वाईट वाटलं कारण मी ते करू शकत नव्हते. आणि एक सांगू, मला वाटायचं की मला ते आवडायला हवं, मी ते केलं पाहिजे. मला वाटतं जे लोक आपलं नेतृत्व करतात ते बऱ्याचदा आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नाही, ते बळजबरीने आपल्याकडून ते काम करून घेत असतात. म्हणजे मी बराच काळ येशूच्या शिकवणीचं पत्रक देत रस्त्यावरून फिरले, पण कुणाच्या घरासमोर उभं राहून मला नाही बोलता आलं, कारण एखाद्या अनोळखी व्यक्तीला येशूची शिकवण असलेलं पत्रक कसं द्यायचं हे मला नव्हतं कळत. आहो, मला वाटतं तुम्ही खूप नशीबवान आहात की जे काम तुम्ही करताय ते तुम्हाला आवडतंय. तर त्यानंतर मी एका नर्सरीत कामाला लागले आणि 2 आठवड्यांनी मला आणि तिथल्या लहान लहान मुलांना कळलं की मी नाही करू शकत हे काम, मला नाही जमत आहे. आणि मग त्यानंतर मला एक युक्ती सुचली की मी काही बायकांना गोळा करेन आणि आम्ही सगळ्या बायका मिळून पार्किंग लॉट्समध्ये उभ्या असलेल्या कार्सवर इशूची शिकवण असलेलं पत्रक ठेवू. आणि मग मी मदतीसाठी काही बायका गोळा केल्या, कारण मी नेतृत्व करू शकत नव्हते आणि एखादी गोष्ट करायला अनेक लोकांना मी प्रोत्साहित करू शकते. आणि एका महिन्याच्या आत आम्ही सगळ्यांनी मिळून 10,000 पत्रकं संपवली. आणि नंतर मला चर्चमधल्या मोठ्या लोकांनी बोलावलं आणि मला कळलं मी अडचणीत आहे, कारण हे करण्यासाठी मी त्यांची अनुमतीच घेतली नव्हती. धार्मिक स्थळांमध्ये अशाच प्रकारे काम केलं जातं, ते तुमच्यासमोर उभे राहतात आणि तुम्ही काय केलं पाहिजे ते सांगतात. जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काही केलं किंवा जे तुम्हाला करायचं आहे ते केलं तर तुम्ही अडचणीत सापडता, कारण तुम्ही त्यांची अनुमती घेतलेली नसते. म्हणून होतं ना सर, तर एक नेता म्हणून आपण लोकांना मदत करायला हवी. आपल्याला जे हवंय ते करण्यासाठी त्यांच्यावर उगाच बळजबरी करू नये. उलट त्यांना ज्या कामात आनंद मिळतो, त्यांच्याकडे जे गुण आहे, ज्यासाठी त्यांचा जन्म झालाय, ते करायला त्यांना मदत करा, कारण पालक म्हणून तेही महत्वाचं असतं नाही का. मुलांमध्ये कोणते गुण आहेत किंवा त्यांचा कल ज्या गोष्टीकडे आहे, ती गोष्ट करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्या ना. विस्तारित बायबल असं म्हणतं की तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्न त्यांना पूर्ण करायला लावू नका, जे तुम्ही करू शकला नाही ते त्यांना करायला सांगू नका. स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि आयुष्याचा आनंद घ्या. एक सांगू, आपण आपल्या आयुष्याचा आनंद मनमुराद पण घ्यावा म्हणून येशूने मरण पत्करलं नाही का. म्हणजे बघा, या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा माझं जीवन पूर्णपणे बदललं आहो. खरंच येशू परत येईपर्यंत काम करत राहायचे म्हणून आपण इथे आलो नाहीये केवळ, तर त्याचा आनंद घ्यायला हवा, प्रवासाचा आनंद घ्यायला हवा. आपण जे करतोय त्याचा आनंद घ्या. आदाम आणि हव्वेला त्या बागेतील फळांचा आनंद घ्या असं सांगण्यात आलं. आपल्याला एकमेकांकडे पाहून आनंद वाटायला हवा. देवाने दिलेल्या जीवनाचा आनंद घ्या. रोमकरास अध्याय 12:3-8. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. आता बघा, हा एक चांगला संदेश, कारण त्यात म्हटलंय की तुम्हाला जी काही देणगी दिली असेल, तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्यावर जी कृपा केली गेली असेल आणि तुम्ही ती गोष्ट करताय असं मानून आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक समजण्याची चूक करू नका, कारण तुम्ही ती गोष्ट करत नाही आहात तर देव तुमच्याकडून ती करवून घेतोय. म्हणून आपण काय करतो याने काहीही फरक पडत नाही, आपण कोण आहोत हे जास्त महत्वाचं आहे. येशूसाठी आपण कोण आहोत आणि येशूसाठी आपण सगळे समान आहोत. तुम्ही काय करता किंवा काय करत नाही याने फरक पडत नाही. आमीन. आणि तुम्ही काय चांगलं करू शकता हे जर तुम्हाला कळलं नाही, तुम्ही एखादी गोष्ट चांगली करू शकता कारण देवाने ती गोष्ट चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला सक्षम बनवलंय आणि देणगी दिली आहे. आणि जर ते तुम्ही चांगल्या प्रकारे करता ते इतरांनीही केलं पाहिजे असं तुमच्या मनाला वाटू शकतं. कळतंय ना मी काय म्हणते तुम्हाला. ते जे करू शकता ते तुम्ही करू शकत नाही म्हणून कुणी तुमच्यावर याआधी रागावलंय का सांगा मला. हो ना, किमान कुणीतरी माझ्याबरोबर इथे बोलतंय. हो, तुम्ही कल्पना करू शकता का त्या मुलाच्या मनाची अवस्था काय होत असेल ज्याचे पालक सतत त्याला अमुक एक गोष्ट करायला सांगतात किंवा त्यांनी काय करावं हे सांगतात आणि मुलाला ते करता येत नाही म्हणून तक्रार करत राहतात. किंवा अजून वाईट म्हणजे तुमच्या मुलाची इतर मुलांशी तुलना करणं. तू तुझ्या बहिणीसारखा का नाही वागू शकत, का नाही वागू शकत तू तसं, तुझ्या भावाइतका हुशार का नाही आहेस तू. आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. तुम्ही त्यांना वस्तुस्थिती सांगायला हवी आणि दुसऱ्या प्रकारे त्यांना सांगा त्यांचा जन्म त्या गोष्टीसाठी झाला नाही, देवाने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलंय. खरं तर मी अनेक वर्ष स्वतःचा राग करत होते आणि शेवटी मी त्यातून बाहेर पडले. माझी इच्छा आहे तुम्ही बाहेर पडा त्यातून. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी सगळेजण जे करतात ते सगळंच तुम्ही करू शकणार नाही. धन्यवाद. याचा अर्थ तुला आता याची गरज आहे. मला तुमच्यापैकी काही लोकांचा त्रास हा जाणवतोय. बघा, आपण चर्चमध्ये एकमेकांवर छाप पाडायला येत नाही का? मी तुम्हाला सांगते, जोवर तुम्हाला असं वाटतं तुम्हाला कुणावर तरी छाप पाडायची आहे तोवर तुम्ही मुक्त नाही होऊ शकत. नाही होत. तुम्ही केवळ तेव्हाच मुक्त होता जेव्हा देवाने तुम्हाला जसं बनवलंय तसं होऊ पाहता आणि त्याबद्दल तुम्ही लाज बाळगत नाही, इतरांशी तुम्ही स्वतःची तुलना करत नाही. मला तुमच्यावर छाप पाडायची गरज नाही. मी माझ्या बोलण्याचा आनंद घेते आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि मला असं मनातून खरोखर जाणवतंय की आज इथे कोणीतरी यातून बाहेर पडणार आहे. म्हणजे तुम्हाला ते मिळणार आहे. मी उत्तम आहे. माझ्यामध्ये कोणतीच कमतरता नाही कारण मी तुझ्यासारखा नाहीये. माझ्यात काहीच कमी नाही कारण माझं वजन तुझ्यापेक्षा 10 किलोनी जास्त आहे म्हणून. आणि मी माझं वजन कमी केलं नाही तरी मला फरक पडत नाही. जे जेवायला विसरतात ते लोक तुम्हाला आवडत नाहीत का? मी बऱ्याचदा अनेक गोष्टी विसरते पण जेवायला नाही विसरत बाबा. आमीन. एखादी व्यक्ती त्याच्या आहारातून सोडा टाळू शकते आणि 5-10 किलो वजन घटवू शकते आणि दुसरी व्यक्ती वजन वाढवण्यासाठी ब्रेड खात राहते सतत. पुन्हा सांगते, कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहो. आपल्याला प्राप्त झालेल्या मनातल्या मनात म्हणा मी वेगळा आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून मी काय सांगते ते ऐका. काही 10 लोकांना एकच देणगी दिली असेल पण त्या देणगीची क्षमता एकमेकांपासून भिन्न असेल, म्हणजे 10 लोक असे असतील ज्यांना मधुर आवाज मिळाला असेल पण एखादी व्यक्ती अशी असेल जी अफलातून असेल. एखादा धर्मोपदेशक चर्चमध्ये जमलेल्या 300 लोकांना उपदेश करू शकतो. एखादी व्यक्ती अशी असेल जी संबंध जगाला उपदेश करू शकेल. आणि मित्रांनो, आपण स्वतःला संकटात टाकतो आणि मला या वचनांमधला हा भाग आवडतो. यात लिहिलंय, प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे. बघा, स्वतःला त्यात झोकून द्या हो. तुम्हाला जी देणगी मिळाली असेल त्या देणगीसाठी स्वतःला झोकून द्यायला शिका, म्हणजेच त्यावर लक्ष केंद्रित करा. जे आपण चांगलं नाही करू शकत तेच करण्याचा प्रयत्न आपण का करतो बरं? एक सांगू, जर तुम्हाला 2 गोष्टी करता येतात आणि तुम्ही आयुष्यभर प्रयत्न करता, 2-4 करता, तुम्हाला 8 गोष्टी करता येत असतील तर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित केलं आणि देवासोबत काम केलं तर तुम्ही त्याच्या 10 करू शकाल. अर्धवट विचार करून काम करू नका. कदाचित तुम्हाला 20 गोष्टी करता येत असतील, त्यातल्या 2 किंवा 3 निवडा ज्यात तुम्हाला रुची वाटते, त्यात स्वतःला झोकून द्या आणि त्या गोष्टी उत्तम प्रकारे करा. आणि इतर लोक जे करतायत ते तुम्हाला करायची गरज नाही आहे. इतर लोक जे करतायत तेच तुम्हाला करायची गरज नाहीये.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.